आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताच्या संकल्पनेसाठी पूर्व भारताचा विकास केंद्रस्थानी, पंतप्रधानांचं प्रतिपादन। गाझामध्ये शांततेसाठी तयार करण्यात आलेल्या बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्याकरता अमेरिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण। स्वित्झर्लंडमध्ये आजपासून 56वी जागतिक आर्थिक मंचाची बैठक। आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेत पाहुण्यांचा विजय। आता सविस्तर बातम्या। विकसित भारताच्या संकल्पनेसाठी पूर्व भारताचा विकास हा केंद्रस्थानी आहे आणि केंद्र सरकार या ध्येयाच्या दिशेने सातत्याने काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यात सिंगूर इथं 830 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्षमता मजबूत करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प राबवले जात आहेत, असंही मालदा आणि हुगली या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले। काल पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता ते दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल, बनारस आणि तामिळनाडूतील तांबाराम या स्थानकांना जोडणाऱ्या आणखी 3 अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला। बंगालमध्ये बंदरं आणि जलमार्गांवर आधारित विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी माहिती दिली। बंदरं आणि अंतर्गत जलमार्गांशी संबंधित प्रकल्प राज्याला उत्पादन, व्यापार आणि लॉजिस्टिक्सचं केंद्र बनवण्यास मदत करतील, तसंच रोजगाराच्या संधी निर्माण करतील, असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले। देशातील पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे गाडी शनिवारी पश्चिम बंगालमधून सुरू करण्यात आली, तर राज्याला यापूर्वी एकंदर 6 अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या सेवा मिळाल्या आहेत, असंही ते म्हणाले। इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या गटात अर्थात बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यासंदर्भात मोदी यांना पत्र पाठवलं आहे। हे पत्र भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी समाजमाध्यमावर शेअर केलं आहे। आपल्या पत्रात ट्रम्प यांनी म्हटलं आहे की मध्यपूर्वेत शांतता दृढ करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधानांना आपल्यासोबत सामील होण्यासाठी तसंच जागतिक संघर्ष सोडवण्यासाठी एक धाडसी आणि नवीन दृष्टिकोनाची गरज आहे आणि या दृष्टिकोनाची सुरुवात करण्याच्या उद्देशाने आपण हा पुढाकार घेतला आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गाझापट्टीत युद्धविराम कराराच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून या मंडळाची स्थापना केली आहे। गेल्या ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास या गटाने ट्रम्प यांच्या शांतता योजनेला सहमती दर्शवली होती। मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी 20 सूत्रीय आराखडा तयार करण्यात आला आहे। जागतिक आर्थिक मंचाची बैठक आज स्वित्झर्लंडमधील दाओस इथं सुरू होत आहे। या 56व्या वार्षिक बैठकीला 3000 अधिक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत। या 5 दिवस चालणाऱ्या परिषदेत सहभागी होण्यासाठी 100 अधिक भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकारी शिष्टमंडळ दाओसमध्ये दाखल झालं आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, प्रल्हाद जोशी आणि के राममोहन नायडू यांच्यासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंडचे मुख्यमंत्री विविध देशांच्या गुंतवणूकदारांसमोर आपापल्या राज्यांचं सादरीकरण करतील। कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि तेलंगणासह विविध राज्य सरकारांच्या कामांची माहिती देणारं दालन दाओसमधील प्रदर्शनात सहभागी झालं आहे। या परिषदेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दाओसला पोहोचले। जागतिक व्यासपीठावर भारताचं विकास इंजिन म्हणून मॅग्नेटिक महाराष्ट्र अधिक बळकट करण्याचा निर्धार असून महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी ही परिषद महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल नागपूरमध्ये बोलताना केलं। सिंह यांच्या उपस्थितीत शिवा सावंगा परिसरात स्थापन केलेल्या मध्यम क्षमता दारुगोळा सुविधा केंद्रात पिनाका गायडेड रॉकेटचं पहिलं उत्पादन पाठवण्यात आलं। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारीपासून डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड्स आणि फिनलँडमधून येणाऱ्या वस्तूंवर 10% शुल्क लावण्यात येईल अशी घोषणा 8 युरोपीय राष्ट्रांनी काल केली. युरोपीय राष्ट्रांचे संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. नाटोचे सदस्य म्हणून आम्ही डेन्मार्कचे राज्य आणि ग्रीनलँडच्या लोकांबाबत पूर्णपणे एकजुटीने उभे आहोत असंही त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. जर्मनी, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि ब्रिटन या राष्ट्रांचा यामध्ये समावेश आहे. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून आज भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान व्यापक धोरणात्मक भागीदारीला चालना मिळेल आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय होईल अशी अपेक्षा आहे. युएईचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा भारताचा हा तिसरा अधिकृत दौरा आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि खासदार के लक्ष्मण यांनी काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता असल्यास उद्या मतदान होईल. छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 महिला नक्षलींसह 6 नक्षलवादी काल झालेल्या चकमकीत ठार झाले. छत्तीसगड जिल्हा राखीव दल, कोब्रा आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये काल संध्याकाळी किश्तवाड जिल्ह्यात दुर्गम वनक्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 8 जवान जखमी झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लष्कराच्या जम्मूस्थित व्हाईट नाईट कोरने ऑपरेशन त्राशी 1 अशा नावाची ही मोहीम काल सुरु केली. एक्स या समाजमाध्यमावर व्हाईट नाईट कोरने ही माहिती दिली आहे. पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंधित दहशतवादी गटाचे सदस्य दडून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. 86वं अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलन आज उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये विधानसभेत सुरु होणार आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला उद्घाटन सत्राला संबोधित करतील. या संमेलनादरम्यान विधिमंडळातील पीठासीन अधिकारी, सचिव आणि विविध विभागांचे प्रतिनिधी, कायदेविषयक प्रक्रिया, संसदीय परंपरा, सभागृहांचं कामकाज, सुशासन आणि सध्याच्या कायदेविषयक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा आणि विचारमंथन करतील. इराणमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 5,000 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका इराणी अधिकाऱ्यांनी काल दिली. यामध्ये सुरक्षा दलाच्या एकंदर 500 सदस्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्याने या मृत्यूसाठी दहशतवादी आणि सशस्त्र दंगलखोरांना जबाबदार धरलं आहे. 28 डिसेंबर रोजी वाढत्या महागाई विरोधात तसंच देशांतर्गत आर्थिक अडचणींविरोधात इराणमधील नागरिकांनी निदर्शनं सुरु केली आणि हे आंदोलन देशभरात पसरलं आहे. दक्षिण स्पेनमध्ये एडामूज शहरानजीक 2 वेगवान रेल्वेगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत किमान 21 लोकांचा मृत्यू झाला आणि 73 लोक गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती स्पेनमध्ये रेल्वेसेवा देणाऱ्या कंपनीनं दिली आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल इंदौरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघानं भारताचा 41 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 46 षटकात 296 धावा फटकावल्या. विराट कोहलीने सामन्यात शतक झळकावलं. भारताची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या 13 षटकात संघाने 4 गडी गमावले. न्यूझीलंडच्या डेरिल मिचेलला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. 1989 पासून न्यूझीलंड भारताविरुद्ध 50 षटकांच्या सामन्यांची मालिका खेळत आहे, मात्र ही मालिका त्यांनी प्रथमच जिंकली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताच्या संकल्पनेसाठी पूर्व भारताचा विकास केंद्रस्थानी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. गाझामध्ये शांततेसाठी तयार करण्यात आलेल्या बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण. स्वित्झर्लंडमध्ये आजपासून 56वी जागतिक आर्थिक मंचाची बैठक आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेत पाहुण्यांचा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.